श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज भक्त परिवार वसई सादर करीत आहे दिव्य स्मरण भाग दुसरा। दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मस्थान पिठापूर, तेथून संपूर्ण भारतभर संचार करीत श्री क्षेत्र पुरवपूर या रम्यस्थानी त्याने अवतार संपविले। त्यांची कथा आपण ऐकणार आहोत दिव्य स्मरणाच्या या दुसऱ्या भागात। अर्थात हे कथामृत पदे, ओव्या, दिंडी, श्लोक, आर्या यांनी परिपूर्ण असून ते आपल्यापर्यंत आणले आहे कोल्हापूर येथील कवठे गुलंदच्या काणेबुवांनी। अग्निहोत्री घराण्याची परंपरा जपणारे अग्निमंदिर व दत्तात्रयांवरील निष्ठेचे प्रतीक असणारे त्यांचे श्री दत्त मंदिर यांनी कवठे गुलंदला एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे। त्यांच्या मुखातून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची कथा आपण श्रवण करूया।
काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तनश्रीगुरुदेव दत्त।
आंध्रप्रान्तामध्ये पिठापूर या गावी राजमभट्ट नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव सुमती असं होतं। सुमती नावाप्रमाणे सुमतीची होती। दोघंही अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण होते। त्यांचा गृहस्थाश्रम संपन्न होता। दारी आलेला अतिथी कधीही विनमुख गेला नाही। एकच उणी या आश्रमामध्ये होती। दोन मुलगे होते, पण त्यातील एक अंध होता आणि दुसरा पंगू होता। त्यांच्याही भाग्यात दिवस उजाडला आणि घरी अमावास्येला श्राद्ध तिथी होती। पाकसिद्धी झाली होती। राजमभट्ट काही कामासाठी बाहेर गेले होते। घरी सुमती एकटीच होती। माध्यान्हकालची वेळ होती। श्राद्धासाठी ब्राह्मण यायचे होते। त्या ब्राह्मणांची आणि आपल्या पतीची प्रतीक्षा करीत ही साध्वी घरी थांबली होती। एवढ्यात सोन्याच्या पावलांनी यांचा भाग्यविधाता घरासमोर आला आणि त्यानं गर्जना केली, ओम भवती भिक्षां देही भिक्षा घाली साधू बदला धन्य धन्य हो माते। भिक्षा घाली साधू बदला धन्य धन्य हो माते। दत्त गुरु हे यति रूपाने दत्त गुरु हे यति रूपाने येति भाग्य विधाते येति भाग्य विधाते। आज घरामध्ये श्राद्ध तिथी आहे। ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय अन्य कोणालाही भोजन द्यायचं नाही। तथापि ब्राह्मण निमंत्रित आहेत, ते येतीलच। दारी मात्र अतिथी उभा आहे, तिथी वेळ सांगून येत नाही म्हणून तो अतिथी। अतिथी सत्कार हे या गृहस्थाश्रमाचं आद्य कर्तव्य या सुमतीला माहीत होतं। क्षणाचाही विचार न करता तिनं अतिथीच्या हकेला साथ दिली आणि त्याला तृप्त केला। अतिथी संतुष्ट झाला आणि प्रसन्नपणे भगवान दत्तात्रय प्रकट झाले आणि म्हणाले, मातोश्री,
काय इच्छा आहे मनी, काय इच्छा आहे मनी, ते तू माग मजला गोनी, तुझी इच्छा पुरविण्या जननी, ये स्थळा मी पातलो।
सुमतीनं दत्तात्रयांना पाहिलं, तिचे डोळे भरून आले। तिनं प्रभूंच्या चरणी माथा ठेवला आणि त्या मंगलचरणावर नेत्राश्रूने अभिषेक केला आणि म्हणाली,
हे दया घन दत्तराया, हे दया घन दत्तराया। विश्रांत मन हे भागलेले श्रांत मन हे भागलेले शांत तू करशील का शांत तू करशील का भ्रांत ऐशा जीवनासी भ्रांत ऐशा
माऊली आता निशंकपणे निसंकोचपणे मागणं माग तू मागशील ते मी आज तुला देणार आहे. सुमती म्हणाली आपण जे मनी आणाल ते सहज करू शकाल याची मला खात्री आहे आणि आज तर आपणहून देणार आहात तर एकच वर द्यावा मला. आपण मला मातोश्री म्हणून संबोधन केलं आहे तेवढे शब्द प्रत्यक्षात येतील असं करा. माझ्या उदरी जन्म घ्या आणि मामचा वंश पावन करा. देवा आजपर्यंत मुले झाली मजला बहुत कित्येक उपजता झाली मृत आहे ती अंधपंगू. हे प्रभो आजपर्यंत मला मुलं बरीच झाली पण त्यातील बहुतेक जन्मतःच मेली. दोन मुलगे जिवंत आहेत पण त्यातला एक अंध आहे आणि एक पंगू आहे. ऐसा एकही पुत्र नाही ऐसा एकही पुत्र नाही जो आम्हा तारील पाही म्हणून हे देवाधिदेवा माझे आई पुत्र व्हावा आपुल्या सम. साध्वीच्या या विनम्र विनवणीमुळं प्रभूंचं अंतःकरण भरून आलं आणि म्हणाले मातोश्री तुमची इच्छा पूर्ण होईल. तो मुलगा कीर्तिमान होईल कुळाची कीर्ती वाढवील पण तो मुलगा तुमच्या जवळ राहणार नाही. देशी विदेशी हिंडून तो जगाचं कल्याण करील एवढं सांगून भगवान दत्तात्रेय त्या क्षणी गुप्त झाले. सुमतीचा आनंद गगनात मागला. घडलेला सर्व वृत्तांत तिनं आपल्या पतीला सांगितला तेव्हा राजमभटजींचाही आनंद गगनात मावेना. दोघांनाही परमावधीचा आनंद झाला आणि सुमतीच्या उदरी गर्भ वाढू लागला. सुमुहूर्ती सुदिनी सुमती माता प्रसूत झाली. तो दिवस होता भाद्रव शुद्ध चतुर्थी. गणेश जन्माच्या दिवशी हा गुणेश जन्माला आला. मुलाचं नाव श्रीपाद असं ठेवलं. राजमभटजींनी मुलाचं जातक वर्तवलं. मुलाचे सर्व ग्रह उच्चीचे होते. बौंजी बंधन होताच मुलाला वेदज्ञान प्राप्त झालं. अवघ्या विद्या करतल मलवत प्राप्त झाल्या. सुमती आणि राजमभटजींच्या आनंदाला आता सीमा उरल्या नव्हत्या. साहजिकच लग्नाचा विषय सुरू झाला. त्यावेळी प्रभू म्हणाले वैराग्य योग्य आमुची नारी वैराग्य योग आमुची नारी आहे सर्वदा बरोबरी तिये वीण वधू दुसरी मुळी आम्हा करणे नसे. मातोश्री आमचं लग्न वैराग्य नावाचे स्त्रीशी अधिक झालेलं आहे, आता दुसऱ्या लग्नाचा विचार नाही आहे. श्रीपाद श्री वल्लवांचे हे बोलणं ऐकून सुमती माता आणि पिता राजमभट्ट म्हणाले, बाळा आमच्या पुढे जन्माला येऊन आम्हाला त्याचा काय लाभ? हे देवाधिदेवा, आमच्या वंशाचा पुढं दिवा हा चालणार की नाही? आमच्या वंशाचा दिवा पुढं कोण लावणार? का आमचं हे कुळ संतती वाचून नष्टच होणार? प्रभो याचा विचार आपणच करा. तेव्हा प्रेमभराने श्रीपाद म्हणाले, माते तुझे जे दोन मुलगे एक अंध आणि एक पांगळा आहे ना, त्यांना माझ्या पुढं घेऊन ये. पुढं येताच प्रभूंनी कृपादृष्टीने त्या दोन्ही मुलांकडे पाहिलं, तो काय चमत्कार, आंधळ्याला उत्तम दिसू लागलं आणि जो पंगू होता तो एकाएकी सरसरा चालू लागला. कृपा झाली त्यावरी श्री गुरुंची, कृपा झाली त्यावरी श्री गुरुंची. पंगू धावे आंधळ्या दृष्टीसाची, पंगू धावे आंधळ्या दृष्टीसाची. धन्य झाली ऊस त्या माऊलीशी, धन्य झाली ऊस त्या माऊलीशी. ज्ञान प्राप्ती पुत्रास होत साजी, ज्ञान प्राप्ती पुत्रास होत साजी. यानंतर आपल्या जन्मदात्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांची स्वारी संकल्पित अवतार कार्यासाठी बाहेर पडली. संपूर्ण भारताचा पायी प्रवास त्यांनी केला. प्रथम वाराणसीमध्ये येऊन त्यांनी भगवान शिवांच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी हिमालयाची यात्रा पूर्ण केली, बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. तिथं ते अदृश्य झाले आणि थेट दक्षिणेमध्ये गोकर्ण क्षेत्री प्रकट झाले. यावेळी गुरुचरित्र सांगणाऱ्या सिद्धांना नामधारकाने प्रश्न विचारला आहे की वाराणसी आणि बद्रिकाश्रमापेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांना गोकर्ण अधिक महत्त्वाचं वाटलं का? तसं असेल तर ते का? यावेळी सिद्धांनी नामधारकाला गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य सांगितलं आहे. लंकेचा राजा रावण हा महान शिवभक्त होता. त्याची आई नित्य पार्थिव पूजा करीत असे. ते पाहून रावण म्हणाला, आई अगं तू माझी आई, तुला पार्थिव पूजा योग्य नाही आहे. मी तुला त्या भगवान शिवांचं आत्मलिंगच नित्याच्या पूजेसाठी आणून देतोय. लंकाधीश तुझा सुपुत्र असूनही तू पार्थिवा पूजिसी, लंकाधीश तुझा सुपुत्र असूनही तू पार्थिवा पूजिसी. ज्याच्या स्पर्श ही सर्व पदासनमिती, तो सूर्य किंवा शशी. ज्याच्या सर्व ही देवता पदासनमिती, तो सूर्य किंवा शशी. देतो आणुनी आत्मलिंग प्रभुसे, होणार नाही निशी. पुत्रासे तवया यशो गुणतसे, सामर्थ्यही जाणसी. एवढं सांगून रावण कैलास पर्वताजवळ गेला. त्यानं आपल्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर कैलास पर्वत हलवून सोडला. आपल्या मस्तकाचा भोपळा आणि शरांच्या तारा करून त्यानं वीणा तयार केला आणि नाना प्रकारच्या राग रागण्यातून शिवांचं गुणगान त्या रावणाने केलं. यावेळी भगवान शिव प्रसन्न होऊन त्याने स्वतःचं आत्मलिंग रावणाला दिलं आहे. ते घेऊन रावण लंकेला जायला निघाला. देवादी घाबरले. आधीच हा बलवान सर्व देवांना छळणारा, त्यात आता शिवांचं आत्मलिंग घेऊन निघाला आहे. माकडाचं हाती कोली द्यावं तसा हा प्रकार घडला. तरी आता येणं केन प्रकारनं त्याला अडवून ते आत्मलिंग काढून घेतलं पाहिजे. देवांची योजना ठरली आणि त्या कामावर देवर्षी नारद आणि श्री गणेश या दोन्ही विघ्नहर्ता आणि विघ्नकर्त्यांची योजना झाली. या ठिकाणी एक गोष्ट जाणीवपूर्वक नोंदवायची वाटते की ज्याला विघ्नहर्ता होता येतं त्यानंच विघ्नकर्ता व्हायला हरकत नाही. वर्तमानकाळी आपल्या देशामध्ये सगळेच विघ्नकर्ते दिसतात, विघ्नहर्ता कोणीच नाही. चांगल्या चाललेल्या एखाद्या चक्राला खीळ लावायची, आपली तुमडी भरून घ्यायची आणि गळ्याशी आलं की मग तो मी नव्हेच म्हणून पळून जायचं. स्वतःला क्रेडिट मिळत नाही म्हणून चांगल्या गोष्टीलाही वाईट म्हणायची प्रवृत्ती आज समाजात वाढते आहे आणि त्यामुळं समोरच्या शत्रूपेक्षा अस्तनेतले निखारेच देशाला विघातक ठरत आहेत. चांगलं ते त्वरेनं घडू द्या अशी आपण त्या श्रींच्या चरणी प्रार्थना करूया. मुख्य विषय असा की रावण शिवांचं आत्मलिंग घेऊन निघाला. सूर्यास्तापूर्वी लंकेला पोहोचण्याचा त्याचा मानस आहे. शिवलिंग मध्ये कुठेही न ठेवता थेट लंकेलाच न्यायचा संकेत ठरलेला आहे, त्यामुळं तो वेगाने निघाला. त्याला मार्गात नारद भेटतात, त्याला गतिरोध करतात, सूर्यास्तसमय संध्यावंदनाची आठवण देतात. ब्राह्मणानं जर संध्यावंदन केलं नाही तर कर्मलोप होतो, कर्मलोप हा अधर्म आहे. तरी रावणा, तुझ्यासारख्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणानं, धर्मज्ञानी पुरुषानं कर्मलोप करू नये. नारदांच्या बोलण्याने रावण गडबडला. हातात शिवलिंग आहे, हात रिकामे नाहीत, शिवलिंग खाली जमिनीला लागू द्यायचं नाहीये, आता काय करावं अशा विचारात रावण असताना ठरल्या संकेताप्रमाणे महागणपती बालबटूच्या रूपाने तिथं उपस्थित झाले. त्यांना पाहून रावण म्हणाला, मी लंकेचा रावण, मी लंकेचा रावण, संध्या वंदन करीन मी म्हणतो. तो वरी लिंग धरावे करीसा ह्या आप्त मी तुला गणतो. मी आहे राजेश्वर, तू गरिबाचा कुमार की दिससी, माझे कार्य करी तू देयन दौलत सुखात तू वससी. गणपती म्हणाले, मी तुझे ऐकेन, तुझे कामही करेन, पण एक लक्षात ठेव, मी लहान बाळ आहे, शक्यतो मी शिवलिंग खाली ठेवणार नाही, पण जर मला ते जड व्हायला लागलं तर मी तुला 3 हाका मारीन आणि जर तू आला नाहीस तर लिंग खाली ठेवीन, नंतर मला दोष देऊन चालायचा नाही. संकेत ठरला. शिवलिंग गणेशाच्या हाती देऊन रावणानं संध्यावंदनाला प्रारंभ केला. रावणानं पहिला अर्घ्य दिला, गणेशानं हाक मारली, दुसरा अर्घ्य, दुसरी हाक, तिसरा अर्घ्य देणार इतक्यात तिसरी हाक दिली. रावण म्हणाला, आलो आलो, आणि गणेश म्हणाला, दमलो दमलो, आणि त्याने ते शिवलिंग भूमीवर ठेवलं. ते पाहिल्यानंतर रावण संतापला आणि धावत येऊन त्याने त्या गणेशाला मुष्टीने मारायला सुरुवात केली. चिडूनी रावण तेव्हा, चिडूनी रावण तेव्हा, मुष्टी मारी गणेश तो म्हणतो. केल्या उपकाराची अपकाराने फेड तू आहा करतो. रामा 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 हरे हरे, रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते रामा रामा. रावणाने जेव्हा गणेशाला मारायला सुरुवात केली तेव्हा गणेश म्हणाला की अरे उपकाराची फेड अशी अपकाराला करू नकोस, मी तुझा काही लागत नाही. तेव्हा रावण चिडला आणि त्यांना आपलं सर्व बळ वापरून ते शिवलिंग उचलण्याचा, प्रसंगी उपटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते आत्मलिंग गोकर्णाकार झालं आणि म्हणून त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर असं पडलेलं आहे. ते हे क्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभांनी 3 वर्षे त्या ठिकाणी वास्तव्य करून शिवांची आराधना केली. स्वतः भगवान दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांनी ज्यांची आराधना करावी त्या शिवांचं आपणही स्तवन करूया, त्यांच्या नामाचा गजर करूया. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय,
शिवाय, ओम नमः 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 शिवाय.
पते हर हर महा।